विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. या वर्षीचा 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस स्वतःसाठी आणि समाजासाठी योग या मध्यवर्ती संकल्पनेवर आयोजित करण्यात येत आहे. पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेद्वारे यानिमित्त 3 ठिकाणी योगासनांची प्रात्यक्षिकं आयोजित केली आहेत. त्यामध्ये बापू भवन, येवलेवाडी इथलं निसर्गग्राम आणि गोऱ्हे बुद्रुक इथलं निसर्ग साधना केंद्र समाविष्ट आहे. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, मध्य रेल्वे, पुणे दिवाणी न्यायालय आणि आसपासच्या अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देखील नंतर ही प्रात्यक्षिकं घेतली जाणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं योग दिनानिमित्त शहरातील विविध भागात 13 ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील 8 क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत महापालिकेच्या बॅडमिंटन हॉलमध्ये योग दिनाचा कार्यक्रम होणार आहे. शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. यावर्षी पालखी सोहळ्यासाठी गतवर्षीपेक्षा अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सर्व कामं पारदर्शकता ठेवून वेळेत पूर्ण करावीत. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पालखी मार्ग आणि विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल याची विशेष खबरदारी घ्यावी असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी आज पुण्यात आढावा बैठकीत दिले. जून महिन्याच्या उत्तरार्धात देखील पुणे महसूल विभागातील पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 227 पाण्याचे टँकर सुरू असून त्याद्वारे 3.5 लाखांहून अधिक लोकांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पुणे विभागात दमदार पावसाची प्रतीक्षा असल्यानं अनेक गावं, वाड्या, वस्त्या आणि 4 लाखांहून अधिक पशुधन देखील पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून आहे. दरवर्षी पावसाळ्यात लोणावळा परिसरात होणारी पर्यटकांची गर्दी आणि वाढते अपघात लक्षात घेऊन लोणावळा शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी जारी केला आहे. येत्या आठवडाभरात राज्याच्या विविध भागात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज असून लोणावळा खंडाळा परिसरात पावसाचं प्रमाण जास्त असतं. पुणे महापालिकेत समाविष्ट 11 गावांचा विकास आराखडा राज्य सरकारनं ताब्यात घेतला आहे. या विकास आराखड्याला अद्याप मंजुरी देण्यात आली नाही. समाविष्ट 11 गावातील बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार पुणे महापालिकेला देण्यात यावेत अशी मागणी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवाकडे केली आहे अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी पत्रकारांना दिली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये समान धोरणाच्या नावाखाली घातलेल्या जाचक आणि असंवैधानिक अटी रद्द कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केली आहे. डेंग्यूचा प्रसार आणि तीव्रता शोधण्यासाठी 4 प्रकारच्या विषाणूंचा अभ्यास करण्याकरता बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं पुढाकार घेतला आहे. यातून डेंग्यूच्या अभ्यासासाठी जनुकीय क्रम निर्धारण म्हणजे जीनोम सिक्वेन्सिंग केलं जाणार आहे. डेंग्यूच्या रुग्णांमधील वाढ, विशिष्ट लक्षणं, तापाचा प्रकार याबाबत विश्लेषण केलं जाणार आहे. भविष्यात डेंग्यूच्या लसीसाठी या अभ्यासाचा उपयोग होऊ शकतो असं सूक्ष्मजीव विभागाचे डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांनी सांगितलं. पुण्यात 1219 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आज सुरू झाली आहे. यासाठी 1,81,769 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून मागेल त्याला शेततळ योजनेत चालू वर्ष 2024-25 मध्ये 15,000 शेततळी उभारण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. त्यासाठी अनुदानापोटी 100 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती पुणे कृषी विभागाचे मृदसंधारण आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालक रवींद्र भोसले यांनी दिली. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या शहरी गरीब योजनेच्या धर्तीवर आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी राबवण्यात येणारी वैद्यकीय सहाय्य योजना लवकरच ऑनलाईन करण्यात येणार आहे. या योजनेखाली 70 अधिक खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येतात. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.